आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्यांवर त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी कारवाई केली जाईल, पंतप्रधानांचा इशारा. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाविरोधातील सरकारच्या कृतीला सर्व पक्षांचा पूर्ण पाठिंबा. काश्मीरमध्ये गेलेले राज्यातले 500 पर्यटक सुखरूप परतले. आणि राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त गोंदिया जिल्ह्यातल्या डव्वा ग्रामपंचायतीला पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. आता सविस्तर बातम्या. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा केली जाईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. ते काल मधुबनी इथं राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आयोजित जाहीर सभेत बोलत होते. माणुसकीवर विश्वास ठेवणारा प्रत्येक जण भारतासोबत आहे असंही पंतप्रधान म्हणाले.
भारत की आत्मा पर हमला करने का दुस्साहस किया. मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी. सजा मिल करके रहेगी. अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है.
भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी पंतप्रधानांनी एक क्षण मौन पाळून प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या विरोधात मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीनं केलेल्या कारवाईला सर्व पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात सर्व संभाव्य कृतींनाही आपला पूर्ण पाठिंबा असेल असं आश्वासनही सर्व विरोधी पक्षांनी सरकारला दिलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारनं काल नवी दिल्ली इथं संसद भवन संकुलात बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये त्यांनी हे आश्वासन दिलं. या बैठकीत संरक्षण मंत्र्यांनी पहलगाम इथं घडलेल्या घटनेची आणि त्याविरोधात सीसीएसच्या बैठकीत भारत सरकारनं केलेल्या कृतींची माहिती दिली. सर्व पक्षांनी या दहशतवादी हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त करून त्याविरोधातल्या सर्व कृतींना पूर्ण पाठिंबा व्यक्त केला अशी माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.
सब पार्टी ने कहा कि सरकार के साथ है और आतंकवाद के खिलाफ इस लड़ाई में सारे पॉलिटिकल पार्टी सरकार के साथ खड़ा है और पूरा देश खड़ा है. ये संदेश भी सब पॉलिटिकल पार्टी ने दिया है और सब पार्टी के नेताओं ने एक ही आवाज में कहा है कि सरकार जो भी कदम उठाएगा साथ देंगे. और मैं मानता हूं कि आज के इस महत्वपूर्ण ऑल पार्टी बैठक में जो हमने स्पिरिट अडॉप्ट किया है कि एकजुट होकर के लड़ाई लड़ेंगे आतंकवाद के खिलाफ वो आगे भी जारी रहे. और एक अपील किया है कि ऐसे समय में हम एक दूसरे के खिलाफ राजनीतिक दृश्य से ना दिखें और राजनीति ना करें. ऐसे माहौल में देश एकजुट रहना चाहिए.
या घटनेच्या विरोधात आणखी कठोर कारवाई करण्याची इच्छाही सरकारच्या वतीनं बैठकीत व्यक्त करण्यात आली. बैठकीमध्ये सर्व पक्षांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. सरकारकडून करण्यात येणाऱ्या कोणत्याही कारवाईला आपला पाठिंबा असेल असं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. जम्मू काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केली.
हमने सब लोगों ने मिलकर जो पहलगाम में इंसिडेंट हुआ है उसको सभी लोगों ने कंडम ऑल पार्टी रेस्पेक्टिव ऑफ ये वो अंतर.
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेतली. जयशंकर यांनी निवडक देशांच्या राजदूतांशी देखील काल या संदर्भात चर्चा केली. जर्मनी जपान पोलंड युके आणि रशिया या देशांचे राजदूत यावेळी उपस्थित होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या 2 दिवसात राज्यातले सुमारे 500 पर्यटक राज्यात परतले आहेत. राज्य सरकारनं या पर्यटकांसाठी 2 विशेष विमानांची व्यवस्था केली होती. त्यातून 184 पर्यटक काल मुंबईत दाखल झाले आहेत. आणखी 232 प्रवाशांसाठी आज एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकारनं केली आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी मंत्रालय मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातील कक्ष अशी त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या विनंतीवर काम केलं जात आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारताचा पोलाद उद्योग नव्या आत्मविश्वासानं भविष्याकडे बघत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. मुंबईत बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंडिया स्टील 2025 आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं उद्घाटन काल पंतप्रधानांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं झालं त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय पोलाद धोरणांतर्गत निर्धारित केलेल्या महत्वाकांक्षी उद्दिष्टांवर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. येत्या 2030 देशातलं पोलाद उत्पादन 30 कोटी टनांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट असल्याचंही ते यावेळी म्हणाले. देशाचा विकास गावखेड्यांच्या विकासातून साकार होतो या महात्मा गांधींच्या संकल्पनेवर पंचायती राज योजना राबवण्यात येत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बिहारमध्ये केलं. मधुबनी इथं पंचायती राज दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कारांमध्ये राज्यातील गोंदिया जिल्ह्याच्या डव्वा ग्रामपंचायतीला 2023-24 या वर्षासाठी हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कारानं पंतप्रधानांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. ग्रामपंचायतीच्या सरपंच योगेश्वरी चौधरी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचं स्वरूप 1 कोटी रुपये रोख पारितोषिक, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं आहे. मोदी यांच्या हस्ते 13,500 कोटी रुपये खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचं पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आलं. यात सहरसा ते मुंबई अमृत भारत एक्सप्रेसचा समावेश आहे. जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातली वेव्स 2025 परिषद येत्या 1 ते 4 मे या कालावधीत मुंबईत बीकेसी इथल्या जिओ वर्ल्ड सेंटर इथं होत आहे. या परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या परिषदेत जगभरातून 100 पेक्षा जास्त देश सहभागी होणार आहेत. ओटीटी, अॅनिमेशन, गेमिंग, व्हीएफएक्स, चित्रपट, संगीत आणि डिजिटल मीडिया या सर्वच क्षेत्रात देश प्रगती करत आहे. या पार्श्वभूमीवर वेव्स परिषदेचं आयोजन होत आहे. देशात हरित ऊर्जा परिसंस्था विकसित करण्यास आणखी वेग येण्याच्या अनुषंगानं राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ आणि भारतीय हरित ऊर्जा महासंघ यांच्यात काल एक महत्वाचा सामंजस्य करार करण्यात आला. देशात उसावर आधारित जैव ऊर्जा आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हा करार करण्यात आला आहे. या करारावर सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे आणि हरित ऊर्जा महासंघाचे अध्यक्ष अतुल मुळे यांनी स्वाक्षरी केली. इंडिया बायो एनर्जी अँड टेक एक्स्पोच्या पार्श्वभूमीवर बुधवारी नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात हा करार करण्यात आला. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 83व्या स्मृतीदिनानिमित्त लता मंगेशकर पुरस्कार प्रदान सोहळा काल मुंबईत दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पार पडला. यावेळी ज्येष्ठ उद्योजक कुमार मंगलम बिर्ला यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्रद्धा कपूर, सुनील शेट्टी, सचिन पिळगावकर, शरद पोंक्षे, सोनाली कुलकर्णी, रिवा राठोड, आरंभ ग्रुप यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. श्रीपाल सबनीस यांना वाघविला पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आयपीएल क्रिकेटमध्ये बेंगळुरू इथं झालेल्या कालच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं राजस्थान रॉयल्स संघाचा 11 धावांनी पराभव केला. विराट कोहली आणि देवीदत्त पडिकल यांच्या दमदार खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं राजस्थान रॉयल्ससमोर निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 206 धावांचं लक्ष ठेवलं. कोहलीनं 70 धावा केल्या तर पडिकलनं 50 धावा केल्या. राजस्थान रॉयल्स संघाला मात्र निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावत केवळ 194 धावा करता आल्या. हवामान. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असून राज्यात काल सर्वाधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 45.6 सेल्सिअस नोंदवण्यात आलं. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तसंच कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तापमानात किंचित वाढ झाली आहे. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्यांवर त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी कारवाई केली जाईल, पंतप्रधानांचा इशारा. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाविरोधातील सरकारच्या कृतीला सर्व पक्षांचा पूर्ण पाठिंबा. काश्मीरमध्ये गेलेले राज्यातले 500 पर्यटक सुखरूप परतले आणि राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त गोंदिया जिल्ह्यातल्या डव्वा ग्रामपंचायतीला पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.